अपोहन अर्थात डायालिसिस। शरीरामधील रक्तातील त्याज्य घटक बाहेर टाकण्याचे काम मुख्यतः मूत्रपिंडाद्वारे म्हणजेच वृक्काद्वारे होते। काही कारणाने मूत्रपिंडे निकामी झाल्यास ती रक्तातील त्याज्य घटक बाहेर टाकू शकत नाहीत। अशावेळी कृत्रिम यंत्रणा वापरून घातक घटक रक्तातून काढावे लागतात। ही यंत्रणा अपोहन तत्वावर कार्य करत असल्याने या पद्धतीलाही अपोहन असे म्हणतात। अपोहन यंत्रणेत दोन प्रकार आहेत। एक रुधिरापोहन, यात कृत्रिम मूत्रपिंड यंत्र वापरले जाते। यातील नळ्या हातातील रोहिणी आणि नीला यांना जोडाव्या लागतात। रोहिणीची नळी एका अर्धपार्य पटलाच्या नळीला जोडलेली असते। या अर्धपार्य पटलाभोवती अपोहन द्राव असतो। या नळीतून रक्त वाहते। त्यावेळी रक्तातील त्याज्य घटक अपोहन द्रावात जातात आणि या द्रावातील पोषक द्रव्ये रक्तात येतात। अपोहन द्राव सतत बदलत ठेवला जातो, त्यामुळे हा द्राव आणि रक्त यांचे क्षार प्रमाण सारखे राहते। अशा तऱ्हेने विषमुक्त केलेले रक्त पुन्हा नळीवाटे निलेत जाते। रुधिरापोहन 6 ते 8 तास चालते। आठवड्यातून निदान 3 वेळा तरी हे करावे लागते। रुधिरापोहनाला वेळ खूप लागतो आणि ते रुग्णालयामध्येच करावे लागते। आंत्रावरण अपोहन, या पद्धतीत आंत्रावरण पेरिटोनियम याचा अर्धपार्य पटल म्हणून वापर केला जातो। अपोहन द्राव शरीराबाहेर असलेल्या प्लास्टिकच्या बाटलीतून गुरुत्वाकर्षणाने नलिकेद्वारे उदरात येतो। आंत्रावरण पटल दोन्ही बाजूंच्या घटकांची अदलाबदल पटकन करते। वापरल्या गेलेल्या द्रावात रक्तातील त्याज्य घटक उतरतात। हा द्राव प्लास्टिकच्या बाटलीत जमा होतो, तो फेकून दिला जातो। या तऱ्हेचे अपोहन सुटसुटीत असल्यामुळे ते घरामध्ये करता येते। त्यासाठी रुग्णाला रुग्णालयामध्ये दाखल व्हावे लागत नाही। सोयीस्कर असले तरी या अपोहनात नलिकेमुळे जंतुसंसर्गाची भीती असते। अपोहन यंत्रणेत रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थांचा त्याग केला जातो। रक्तातील आम्लता कोलेस्टेरॉल नियंत्रित केले जातात आणि रक्तातील आयनांचा समतोल ठेवला जातो। ही नोंद प्रधान शशिकांत यांनी केली आहे।